पेत्राचे पहिले पत्र अध्याय 3. आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो आपल्या पतीच्या अधीन राहा, म्हणजे कोणी वचनाला अवमान्य असेल तर तुमच्या भिडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे, कारण ते तुमचे शुद्ध आदराचे आचरण पाहतील. तुमची शोभा ही केस गुंपणे, सोन्याचे दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे यांची बाहेरची शोभा असू नये, पण अंतकरणात गुप्त राहणाऱ्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमूल्य असलेल्या सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. कारण देवावर आशा ठेवणाऱ्या प्राचीन काळच्या पवित्र स्त्रियांनीही अशा प्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत. उदाहरणार्थ सारेनेही अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या, तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात. पतीनं तुम्ही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे आपल्या ज्ञानानुसार मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारिस म्हणून एकत्र राहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येऊ नये. शेवटी सर्वजण एक मनाचे व्हा आणि एक भावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा. तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या, कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे. कारण जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो, त्याने वाईटापासून आपली जीभ, कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत. त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे. कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, पण वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते. आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला तर कोण तुमचे वाईट करील? पण नीतिमत्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका किंवा अस्वस्थ होऊ नका, पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणाऱ्या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा आणि चांगला विवेक ठेवा. म्हणजे तुमच्याविषयी वाईट बोलत असता ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणाऱ्यांना लाज वाटावी, कारण चांगले केल्याबद्दल तुम्ही सोसावे हे जर देवाला बरे वाटते तर वाईट केल्याबद्दल सोसण्यापेक्षा ते अधिक बरे. कारण आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापासाठी नीतिमान व अनितिमान लोकांसाठी एकदा मरण पावला, तो देहाने मारला गेला पण आत्म्याने जिवंत केला गेला, आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरुंगातल्या आत्म्यांना घोषणा केली. नोहाच्या दिवसात तारू तयार होते वेळी देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे म्हणजे 8 जीव पाण्याकडून तारले गेले. आता सुद्धा त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून येशू ख्रिस्ताच्या पुनरुस्थानाकडून आपल्याला तारतो. तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.